आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 28 ऑगस्ट 2022. विषय ख्रिस्त येशू. सोनेरी मजकूर. प्रकटीकरण. मी येशू डेव्हिडचे मूळ आणि संतती आणि तेजस्वी आणि सकाळचा तारा आहे. प्रकटीकरण. नंतर माझ्या समोर स्वर्ग उघडलेला मी पाहिला आणि माझ्या समोर एक पांढरा घोडा होता. त्या घोड्यावर बसलेल्याचे नाव विश्वासू आणि खरा असे होते, कारण तो न्यायाने निवाडा करतो आणि न्यायाने लढाई करतो. त्याचे डोळे अग्निच्या ज्वालेसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावर अनेक मुकुट आहेत. त्याचे नाव त्याच्यावर लिहिले आहे. ते नाव काय आहे हे त्याच्याशिवाय इतर कोणालाही माहीत नाही. त्याने आपल्या अंगात रक्तामध्ये भिजविलेला जगा घातला होता. त्या स्वाराचे नाव देवाचा शब्द असे आहे. स्वच्छ आणि पांढरे शुभ्र कपडे घातलेले स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून त्याच्या मागे येत होते. त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते, जिच्याने तो राष्ट्रांना नमविल आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सत्ता गाजविल. सर्वसमर्थ देवाच्या अतिकोपाची द्राक्षे तो द्राक्ष कुंडामध्ये तुडविल. त्याच्या सगळ्यावर आणि त्याच्या मांडीवर हे नाव लिहिले आहे. धडा उपदेश बायबल पासून. यशया. इशायाच्या बुंद्याला अंकुर फुटून वाढू लागेल. ती फांदी इशायाच्या मुळाची असेल. परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सूचनपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रद्धा ठेवण्यास त्या मुलाला शिकवेल. परमेश्वराचे भय वाटण्यातच त्या मुलाला आनंद वाटेल. तो त्याच्या डोळ्यांना जे दिसते व कानांनी जे ऐकू येते त्याच्यावरून निर्णय घेणार नाही. हा मुलगा गोष्टी जशा दिसतात त्यावरून लोकांची पारख करणार नाही. तो जे ऐकेल त्यावरून लोकांची परीक्षा करणार नाही. तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. त्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुद्धीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलपणा व प्रामाणिकपणा या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील. त्या वेळेला लांडगे मेंढरांबरोबर सुखशांतीने राहतील. वाघ कुकरांबरोबर शांतपणे झोपेल. वासरे, सिंह आणि बैल शांततेने एकत्र राहतील आणि एक लहान मुलगा त्यांना वळवील. या सगळ्या गोष्टीवरून तेथे शांती नांदेल हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल. मार्क. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या शुभवर्तमानाची सुरुवात. त्यावेळी येशू गालिलातील नासरेथहून जेथे युहान होता त्या ठिकाणी आला. यार्दन नदीत युहानाने येशूचा बाप्तिस्मा केला. येशू पाण्यातून वर येत असता त्याने आकाश उघडलेले पाहिले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबूतरासारखा आला. आकाशातून वाणी झाली. ती म्हणाली, तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्यावर मी प्रेम करतो, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे. युहान. दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला, माझ्या मागे ये. जसे अंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेथसैदा या गावचा होता. फिलिप नथनेलास भेटला व म्हणाला, मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेश त्यांनीही लिहिले. तो आम्हाला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे. तो योसेफाचा पुत्र असून नासरेथ गावचा आहे. परंतु नथनेल फिलिप्पाला म्हणाला, नासरेथ. नासरेथ मधून काही चांगले निघेल काय? फिलिप म्हणाला, येऊन पहा. येशूने नथनेलाला आपल्याकडे येताना पाहिले. येशू म्हणाला, हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही. तुम्ही मला कसे ओळखता? नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले, तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता, तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्या विषयी सांगण्यापूर्वीच. मग नथनेल येशूला म्हणाला, रब्बी, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलाचे राजे आहात. योहान. दोन दिवसांनी गलिलातील काना गावी एक लग्न होते. येशूची आई तेथे होती. येशू व त्याचे शिष्य यांनाही लग्नाला बोलाविले होते. लग्नात पुरेसा द्राक्षारस नव्हता. सगळा द्राक्षारस संपला. तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही. येशूने उत्तर दिले, आई, तू मला यात का गुंतवितेस? माझी वेळ अजून आलेली नाही. येशूची आई नोकरांना म्हणाली, येशू तुम्हाला सांगेल तसे करा. त्या ठिकाणी दगडाचे सहा मोठे रांजण होते. यहुदी लोक विशेष विधी प्रसंगी धुण्यासाठी पाणी ठेवण्यासाठी हे रांजण वापरीत असत. प्रत्येक रांजणात 20 ते 30 बादल्या पाणी मावत असे. येशू नोकरांना म्हणाला, हे रांजण पाण्याने भरा. मग नोकरांनी ते रांजण काठोकाठ भरले. मग येशू नोकरांना म्हणाला, आता यातील काही पाणी काढा आणि ते भोजन प्रमुखाकडे न्या. मग नोकर ते पाणी घेऊन भोजन प्रमुखाकडे गेले. मग लग्न समारंभातील भोजन प्रमुखाने ते चाखून पाहिले तर पाण्याचा द्राक्षारस झालेला होता. तो द्राक्षारस कुठून आला हे त्या माणसाला माहीत नव्हते. परंतु ज्या नोकरांनी ते पाणी नेले होते त्यांना तो द्राक्षारस कुठून आला होता हे माहीत होते. लग्न समारंभाच्या भोजन प्रमुखाने वराला बोलाविले. तो वराला म्हणाला, लोक नेहमी उत्तम द्राक्षारस पहिल्यांदा वाढतात, नंतर पाहुणे भरपूर प्याले म्हणजे मग लोक हलक्या प्रतीचा वाढतात. परंतु तू तर उत्तम द्राक्षारस अजून राखून ठेवला आहेस. स्वर्गीय सामर्थ्याचे चिन्ह म्हणून येशूने केलेला हा पहिला चमत्कार होता. गालिलातील काना येथे येशूने हा चमत्कार केला आणि येशूने आपली महानता दाखवून दिली. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. यहुदी लोकांचा वलांडण सण अगदी जवळ आला होता, म्हणून येशू यरुशलेमला गेला. येशू यरुशलेम येथील मंदिरात गेला. येशूला मंदिरात गुरे, मेंढ्या आणि कबुतरे विकणारी माणसे दिसली. काही माणसे मेज मांडून बसल्याचे त्याने पाहिले. ती माणसे लोकांना पैसे बदलून देण्याचा व्यापार करीत होती. येशूने दोऱ्यांचे तुकडे जोडून एक चाबूक तयार केला. मग येशूने त्या सर्वांना तसेच मेंढ्यांना व गुरांना मंदिरातून हाकलून दिले. लोकांच्या पैशाचा व्यापार करणाऱ्यांचे मेज उलथे पालथे केले आणि त्यांचे पैसे विस्कटून टाकले. येशू कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाल, या सर्व गोष्टी येथून घेऊन जा. माझ्या पित्याचे घर विकणाऱ्याची व विकत घेणाऱ्याची बाजारपेठ बनवू नका. मार्क. संध्याकाळ झाली आणि सूर्य अस्ताला गेल्यावर त्यांनी सर्व आजारी लोकांस आणि भूतांनी पछाडलेल्या लोकांस त्याच्याकडे आणले. तेव्हा सर्व शहर घरापाशी दारापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही, कारण ती त्याला ओळखत होती. अगदी पहाटे अंधार असतानाच त्याने घर सोडले आणि तो एकांत स्थळी गेला. तेथे त्याने प्रार्थना केली. शिमोन व त्याच्या सोबत असलेले येशूचा शोध करीत होते आणि जेव्हा त्यांना तो सापडला तेव्हा ते त्याला म्हणाले, सर्वजण तुमचा शोध करीत आहेत. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, आपण जवळपासच्या ठिकाणी जाऊया, म्हणजे मला तेथे देखील उपदेश करणे शक्य होईल, कारण त्या कारणासाठीच मी बाहेर पडलो आहे. मग तो सर्व गालिलातून त्यांच्या सभास्थातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला. मत्ते. बाप्तिस्मा करणारा युहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा युहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले, जो येणार होता तो तूच आहेस किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते युहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू शकतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही. युहान. आणि येशूने केलेली दुसरीही पुष्कळ कामे आहेत. ती एक एक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात ठेवायला जागा पुरणार नाही असे मला वाटते. सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. ख्रिस्त देवाचे दिव्य प्रकटीकरण जे देहात अवतारी त्रुटी नष्ट करण्यासाठी येते. येशू दैवी कल्पनेची सर्वोच्च मानवी भौतिक संकल्पना, दोष काढून टाकणे आणि नष्ट करणे आणि मनुष्याचे अमरत्व प्रकाशात आणणे. ख्रिस्त हा आत्मा होता जो येशूने त्याच्या स्वतःच्या विधानांमध्ये सूचित केला आहे. मी मार्ग सत्य आणि जीवन आहे आणि मी आणि माझा पिता एक आहोत. हा ख्रिस्त किंवा मनुष्य येशूचे देवत्व त्याचा दैवी स्वभाव होता ज्याने त्याला सजीव केले. दैवी सत्य जीवन आणि प्रेम यांनी येशूला पाप आजार आणि मृत्यू यावर अधिकार दिला. त्याचे ध्येय होते खगोलीय प्राण्यांचे विज्ञान प्रकट करणे, देव काय आहे आणि तो मनुष्यासाठी काय करतो हे सिद्ध करणे. आमच्या गुरुने केवळ सिद्धांत किंवा विश्वास शिकवला नाही, ते सर्व वास्तविक अस्तित्वाचे दैवी तत्व होते जे त्यांनी शिकवले आणि आचरणात आणले. त्यांचा ख्रिश्चन धर्माचा पुरावा हा धर्म आणि उपासनेचा कोणताही प्रकार किंवा प्रणाली नव्हता, तर ख्रिश्चन विज्ञान जीवन आणि प्रेम यांच्यातील सुसंवाद निर्माण करणारे होते. येशूने बाप्तिस्मा देणाऱ्या जॉनला एक संदेश पाठवला ज्याचा उद्देश ख्रिस्त आला आहे हे एका प्रश्नाच्या पलीकडे सिद्ध करण्याचा हेतू होता. जा आणि तू जे पाहिले आणि ऐकले ते युहानला सांग. आंधळे कसे पाहतात, लंगडी कसे चालतात, कुष्ठरोग्यांना शुद्ध केले जाते, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात, गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. दुसऱ्या शब्दांत दैवी शक्तीचे प्रदर्शन काय आहे ते जॉनला सांगा आणि त्याला लगेच कळेल की मशिहाच्या कार्यात देव ही शक्ती आहे. ख्रिश्चन कर्तव्यांच्या यादीत प्रथम त्याने आपल्या अनुयायांना सत्य आणि प्रेमाची उपचार शक्ती शिकवली. त्यांनी मृत समारंभांना महत्व दिले नाही. तो जिवंत ख्रिस्त आहे, व्यावहारिक सत्य जो येशूला कृतीत त्याचे अनुसरण करणाऱ्या सर्वांसाठी पुनरुत्थान आणि जीवन बनवतो. ईश्वर तत्व सर्वव्यापी आणि सर्व शक्तिमान आहे. देव सर्वत्र आहे आणि त्याच्याशिवाय काहीही अस्तित्वात नाही किंवा सामर्थ्य नाही. ख्रिस्त हे आदर्श सत्य आहे जे ख्रिश्चन विज्ञानाद्वारे आजार आणि पाप बरे करण्यासाठी येते आणि सर्व शक्ती देवाला देते. येशू हे त्या माणसाचे नाव आहे ज्याने इतर सर्व पुरुषांपेक्षा ख्रिस्ताला देवाची खरी कल्पना, आजारी आणि पापी लोकांना बरे करून आणि मृत्यूच्या सामर्थ्याचा नाश केला आहे. येशू हा मानवी मनुष्य आहे आणि ख्रिस्त दैवी कल्पना आहे, म्हणून येशू ख्रिस्ताचे द्वैत. चर्चच्या तानाशाहीच्या युगात येशूने ख्रिश्चन धर्माच्या सत्याचा आणि प्रेमाचा पुरावा देत ख्रिस्ती धर्माची शिकवण आणि प्रथा सादर केली, परंतु त्याच्या उदाहरणापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याच्या नियमानुसार आजारपण पाप आणि मृत्यू बरे करण्यासाठी त्याच्या अतुलनीय विज्ञानाची चाचणी घेण्यासाठी व्यक्तिमत्व किंवा मनुष्य येशू ऐवजी दैवी तत्व प्रेम म्हणून देवाची अधिक चांगली समज आवश्यक आहे. नाझरेनसारखा भूक आणि आकांक्षा यापासून दूर असलेला माणूस कधीही जगला नाही. त्याने पापी लोकांना स्पष्टपणे आणि नम्रपणे फटकारले कारण तो त्यांचा मित्र होता, म्हणून त्याने प्याला प्याला. सैतान तू माझ्या मागे जा, येशूने दिलेला दोष स्पष्ट आणि तीक्ष्ण होता याचा आणखी भक्कम पुरावा त्याच्या स्वतःच्या शब्दांत आढळतो. जेव्हा त्याने भूते काढली आणि आजारी आणि पापी लोकांना बरे केले तेव्हा अशा जबरदस्तीने बोलण्याची आवश्यकता दर्शवितात. त्रुटीचा त्याग त्याच्या खोट्या दाव्यांच्या भौतिक अर्थापासून वंचित ठेवतो. त्याचे परिपूर्ण उदाहरण आपल्या सर्वांच्या तारणासाठी होते, परंतु केवळ त्यांनी केलेली कामे करून आणि इतरांना करायला शिकवले. बरे करण्याचा त्याचा उद्देश केवळ आरोग्य पुनर्संचयित करणे हा नव्हता, तर त्याचे दैवी तत्व प्रदर्शित करणे हा होता. त्याने जे काही सांगितले आणि केले त्या सर्व गोष्टींमध्ये तो देवाकडून सत्य आणि प्रेमाने प्रेरित होता. येशू निस्वार्थी होता. त्याच्या आध्यात्मिकतेने त्याला संवेदनापासून वेगळे केले आणि स्वार्थी भौतिकवादी त्याचा द्वेष करण्यास प्रवृत्त केले. परंतु याच अध्यात्माने येशूला आजारी लोकांना बरे करण्यास, वाईट गोष्टी काढून टाकण्यास आणि मृतांना उठविण्यास सक्षम केले. लहानपणापासूनच तो त्याच्या वडिलांच्या व्यवसायाबद्दल होता. त्याचा शोध त्यांच्यापासून खूप दूर होता. त्याचा स्वामी आत्मा होता. त्यांचा स्वामी बाप होता. त्याने देवाची सेवा केली. त्यांनी मालाची सेवा केली. त्याचा स्नेह शुद्ध होता. ते दैहिक होते. त्याच्या इंद्रियांनी आरोग्य, पवित्रता आणि जीवनाचा आध्यात्मिक पुरावा प्याला. त्यांच्या इंद्रियांनी उलट साक्ष दिली आणि पाप, आजारपण आणि मृत्यूचे भौतिक पुरावे आत्मसात केले. दुःखाच्या माणसाला भौतिक जीवन आणि बुद्धिमत्तेची शून्यता आणि सर्वसमावेशक देवाची पराक्रमी वास्तविकता चांगले समजले. हे मन उपचार किंवा ख्रिश्चन विज्ञानाचे दोन मुख्य मुद्दे होते, ज्याने त्याला प्रेमाने सशस्त्र केले. देवाचा सर्वोच्च पृथ्वीवरील प्रतिनिधी दैवी शक्ती प्रतिबिंबित करण्याच्या मानवी क्षमतेबद्दल बोलत भविष्य सूचकपणे त्याच्या शिष्यांना म्हणाला, केवळ त्यांच्या दिवसासाठीच नाही तर सर्व काळासाठी जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी जी कार्य करतो तो देखील करेल आणि ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे लागतील. आपला स्वर्गीय पिता दैवी प्रेम अशी मागणी करतो की सर्व माणसांनी आपला स्वामी आणि त्याच्या प्रेषितांच्या उदाहरणाचे अनुसरण केले पाहिजे आणि केवळ त्याच्या व्यक्तिमत्वाची उपासना करू नये. हे खेदजनक आहे की दैवी सेवा हा शब्द सामान्यत दैनंदिन कर्माऐवजी सार्वजनिक उपासना असा आला आहे. आपल्या सद्गुरू प्रमाणे आपण भौतिक भावनेतून आत्मिक अस्तित्वात जावे. येशूचे मूळ वर्ण किंवा कार्य सामान्यत समजले नाही. त्याच्या स्वभावातील एकाही घटकाने भौतिक जगाचे मोजमाप केले नाही. त्याच्या धार्मिकतेने आणि शुद्धतेने देखील लोकांना असे म्हणण्यास अडथळा आणला नाही. तो खादाड आहे आणि अपवित्रांचा मित्र आहे आणि बेलझेबब त्याचा संरक्षक आहे. लक्षात ठेवा, हे ख्रिश्चन शहीद, जर तू तुझ्या स्वामीच्या पायाची चप्पल उघडण्यास पात्र ठरलास तर ते पुरेसे आहे. सत्याची अमर कल्पना शतकानुशतके पसरत आहे. त्याच्या पंखाखाली आजारी आणि पाप करीत आहे. माझी थकलेली आशा त्या आनंदी दिवसाची जाणीव करण्याचा प्रयत्न करते जेव्हा मनुष्य ख्रिस्ताचे विज्ञान ओळखेल आणि आपल्या शेजाऱ्यावर स्वतः सारखे प्रेम करेल. जेव्हा त्याला देवाच्या सर्वशक्तिमानतेची आणि दैवी प्रेमाची उपचार शक्ती लक्षात येईल जे त्याने मानवजातीसाठी केले आहे आणि करत आहे. दिलेली आश्वासने पूर्ण होतील. दैवी उपचार पुन्हा प्रकट होण्याची वेळ सर्व काळ आहे आणि जो कोणी आपले पृथ्वीवरील सर्व काही दैवी विज्ञानाच्या वेदीवर ठेवतो तो आता ख्रिस्ताचा प्याला पितो आणि ख्रिश्चन उपचारांच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने संपन्न होतो. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. केतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचने विरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.